कॅमेरा
सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर आपल्या गप्पा सुरू आहेत प्रार्थना बेहरे सोबत. प्रार्थना, आपल्या सगळ्या लिस्नर्सला प्रिकॉशन म्हणून एक मेसेज काय देशील तू?
प्रिकॉशन्स घ्या, ते तर मी आहेच आहे आणि ते तुम्ही ऐकणारच आहात. मी माझ्याकडनं एवढंच सांग, ट्रस्ट मी, जेवढं तुमचं माझ्यावर प्रेम आहे त्याच्याहून चौपट माझं तुमच्यावर प्रेम आहे. आणि म्हणूनच मी सतत प्रयत्न करत राहते की तुम्हाला एंटरटेन करत राहू आणि तुम्हाला खुश ठेवू. आणि थँक्यू सो मच माझ्यावर एवढं प्रेम करतात. आणि बस हेच म्हणेन, जर खरंच तुमचं माझ्यावर प्रेम असेल ना, तर कुठच्याही परिस्थितीत फक्त हॅपी राहायला शिका. बिकॉज ही एकच गोष्ट आहे जी आपल्याला आयुष्यात आपल्या बरोबर कायम राहणार आहे, ते आहे आपलं शरीर. आणि आपलं शरीर चांगलं ठेवायचं असेल तर आपण खुश राहणं हे खूप गरजेचं आहे कुठल्याही परिस्थितीत.
बिलकुल बिलकुल. थँक्यू सो मच प्रार्थना, आज गप्पा मारलं.
थँक्यू सो मच, मला पण मजा आली. आणि तुम्हाला आपण सगळ्यांना हॅव अ हॅपी अँड हेल्दी इयर अहेड यार.
येस, सेम टू यू.
नेसेसरी. थँक्यू थँक्यू.
सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा झालेल्या आहेत प्रार्थना बेहरे सोबत आणि आता वेळ झाली आहे सुपरहिट गाण्यांची येण्याची. सो एन्जॉय करा आणि ऐकत रहा 93.5 रेड एफएम, बजाते रहो.